नमस्कार, तुम्हें ऐकता है रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमात मी आर जे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून आपण 1982 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेत आहोत. आजच्या भागातील आपल्या महत्त्वपूर्ण घटना आहेत: जिज्ञासुवृत्तीला उत्तेजन देणारी अच्युत कानविंदेकृत नेहरू सायन्स सेंटर या संग्रहालयाची वास्तू 1982 सालामध्ये कशाप्रकारे साकार झाली. तसेच मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय स्तरावरील बहुविध सांस्कृतिक कला केंद्र भारत भवनची भोपाळमध्ये 1982 सालामध्ये स्थापना नेमकी कशाप्रकारे झाली या दोन घटनांविषयीची सविस्तर माहिती आजच्या असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण सर्वात पहिले जाणून घेऊयात जिज्ञासुवृत्तीला उत्तेजन देणारी अच्युत कानविंदेकृत नेहरू सायन्स सेंटर संग्रहालयाची वास्तू 1982 सालामध्ये कशाप्रकारे साकार झाली. मित्रांनो, विज्ञान केंद्राच्या संग्रहालयात येणाऱ्या जिज्ञासूंच्या औत्सुक्यावरती मर्यादा पडू नयेत आणि संग्रहालयाची रचनाच अशी करावी जेणेकरून तिथे येणाऱ्या जिज्ञासूंच्या सहभागाला उत्तेजन मिळेल या उद्देशाने 1982 या सालामध्ये नेहरू सायन्स सेंटर संग्रहालयाची वास्तू साकारण्याचा उद्देश बाळगून वास्तुशास्त्रज्ञ अच्युत कानविंदे यांनी 1979 मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर संग्रहालयाच्या वास्तुरचनेच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली. आणि मित्रांनो, 1982 या सालामध्ये हे संकुलन पूर्णत्वानी साकार झालं. मित्रांनो, नवस्वतंत्र भारतातील नवयुवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयात त्यांना स्वारस्य वाटावं अशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची तळमळीची इच्छा होती. कोलकाता येथील द नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम या संस्थेने हीच गोष्ट ध्यानात घेऊन मुंबईच्या वरळी भागात विज्ञान संकुलन उभारण्याची योजना आखली. मित्रांनो, या संकुलात मुलांसाठी संग्रहालय, उद्योगांची माहिती देणारा कक्ष, वाचनालय, प्रेक्षागृह, सेमिनार कक्ष, उपहारगृह यांची सोय करावी व त्याचप्रमाणे कार्यशाळा, यंत्रविभाग व डिपॉझिटरीज अशा सेवा देखील येथून उपलब्ध करता याव्यात अशी योजना होती. मित्रांनो, 1979 वास्तुशास्त्रज्ञ अच्युत कानविंदे यांच्या कानविंदे रॉय चौधरी या व्यावसायिक आस्थापनाकडे या केंद्राची रचना करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 1940 मुंबईमधील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून वास्तुशास्त्राचं पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अच्युत कानविंदे यांनी अल्पावधीतच IIT कानपूर, NDTB दिल्ली, मिल्क प्रोसेसिंग युनिट, मेहसाणा यांसारख्या आदी वास्तुरचनांमधून आपला आगळा ठसा निर्माण केलेला होता. मित्रांनो, भारतीय पारंपरिक वास्तुकलेबद्दल विशेष आस्था असणारे जी स्कूल ऑफ आर्ट्समधील प्राध्यापक क्लॉड बेंटले व त्याचप्रमाणे वॉल्टर गॉपियस, ब्रेयर यांसारख्या आदी पश्चात वास्तुशास्त्रज्ञांचा कानविंदे यांच्यावरती विशेष प्रभाव पडलेला होता. 1979 या सालामध्ये नेहरू सायन्स सेंटरची रचना करण्याचं काम आल्यानंतर अच्युत कानविंदे यांनी संकल्पनेबाबत विचार सुरू केला. विज्ञान संदर्भातील संग्रहालय म्हणजे केवळ वैज्ञानिक वस्तूंचं मांडलेलं प्रदर्शन नसावं, संग्रहालयाला भेट देणाऱ्यांवरती कृपया हात लावू नये यांसारख्या फलकांचं दडपण देखील नसावं. त्याउलट असं संग्रहालय म्हणजे विज्ञानात रस घेणाऱ्या जिज्ञासूंसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा ठरली पाहिजे असं त्यांचं मत होतं. मित्रांनो, कोणत्याही कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून पाहणं हेच अपेक्षित असतं आणि त्यातच कार्यशाळेचं यश हे सामावलेलं असतं. हे लक्षात घेऊन अच्युत कानविंदे यांनी संपूर्ण संकुलाची योजना आखली.
मित्रांनो, अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कानविंदे यांनी विविध कार्यकरणांसाठी योजलेल्या वास्तुसंचांची अर्थात मॉड्यूल्सची अशा प्रकारे मांडणी केली की कुठलंही मॉड्यूल नक्की कुठे असेल हे वर्तवणं सहज शक्य होऊ नये. शोधक नजरेला या गोष्टीमुळे वाव देखील मिळावा. जसे की मित्रांनो, प्रवेशस्थानी असलेल्या वास्तुसंचाची मांडणी त्यांनी क्रिस क्रॉस पद्धतीने केली. पुढे एल आकाराच्या मॉड्यूल्सची रचना जाणीवपूर्वक बेताने केली की मित्रांनो, एखाद्या मॉड्यूलचा पुढील भाग हा दुसऱ्या मॉड्यूलला हलकासा खो देईल. वाचनालय, कार्यशाळा, उद्योग कक्ष, यंत्रकक्ष यांसारख्या आधी सर्वच विभागांची त्यांनी केलेली योजना जिज्ञासूंसाठी संग्रहालयाच्या समीप येणारी व वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरली. मित्रांनो, पूर्ण इमारतीत त्यांनी कृत्रिम प्रकाश योजनेची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, कधी वीज गेली तर नैसर्गिक उजेड असावा म्हणून आत येण्यासाठी झरोक्यांचा देखील योजनेचा वापर त्यांनी या नेहरू सायन्स सेंटरची वास्तू साकारताना केलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, संग्रहालयातील वस्तू या विविध मजल्यांवरती व विविध ठिकाणी सुलभतेने व सुरक्षिततेने हलवण्यासाठी व्हेक्युलर रॅम्प, फोर्कलिफ्ट यांसारख्या आदींची योजना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या सर्व रचनेच्या संदर्भात सांगताना कानविंदे असे नेहमी म्हणायचे की इमारतींमध्ये अशा अंतर्गत जागा असो किंवा असे अवकाश निर्माण केलेले की त्यायोग्य लवचिकतेला सदैव वाव राहील. मित्रांनो, संकुलनाच्या आत एक सुरी मांडणी न करता छोट्या छोट्या मोठ्या आकारातून ॲनिमेटेड सायकलाईन तयार व्हावी असाच उद्देश होता असं कानविंदे नेहमी म्हणायचे. मित्रांनो, या संकुलनातील विविध घटकांचा विचार केला तर निश्चितच विज्ञान आणि कलेचा अभूतपूर्व मिलाफ कानविंदे यांनी साधला आहे असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना मित्रांनो, याच वैशिष्ट्यांमुळे तरुण वास्तुशास्त्रज्ञांसाठी ही वास्तुरचना प्रेरणादायी देखील ठरली. त्यातील भूमिती, समप्रमाण आकार, उकार अर्थात सिमेट्री आणि दृश्यात्म परिणाम यांचं भान स्थिमित करणारं आणि स्फूर्तीदायक ठरलेलं आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे 1982 या सालामध्ये जिज्ञासू वृत्तीला उत्तेजन देणारी अच्युत कानविंदेकृत नेहरू सायन्स सेंटर संग्रहालयाची वास्तू ही पूर्णपणे साकार झाली. मित्रांनो, या घटनेनंतर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात राष्ट्रीय स्तरावरील बहुविध सांस्कृतिक कला केंद्र भारत भवनाची 1982 सालामध्ये भोपाळमध्ये कशाप्रकारे स्थापना झाली. मित्रांनो, भारतातील विविध ललितकला वाचिक आणि कायिक अभिनयाद्वारे साकार सादर केल्या जाणाऱ्या कलाकृती यांचा विकास व्हावा व त्यामध्ये परस्पर आंतरक्रिया साध्य व्हावी या उद्देशाने मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरात भारत भवन या राष्ट्रीय स्तरावरील बहुविध कला केंद्राची स्थापना 1982 या सालामध्ये करण्यात आली. मित्रांनो, 13 फेब्रुवारी 1982 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बहुविध कला प्रकल्पांचा आगळ्या आणि अपारंपरिक पद्धतीने विकास साधू पाहणारं भारतातील हे या प्रकारचं एकमेव असं केंद्र ठरलं. नाटक, साहित्य, चित्रपट, संगीत, नृत्यकला आणि चित्रकलादी विविध ललित कला या क्षेत्रात अभ्यास आणि विकास साधू पाहणाऱ्या कलाकार आणि कलावंतांसाठी भारत भवन हे एक महत्त्वाचं कला केंद्रच ठरलं. मित्रांनो, चार्ल्स कोरिया या कल्पक वास्तुविशारदाने भोपाळच्या बडा तालावजवळ सर्जनशीलतेने उभारलेल्या भारत भवनच्या परिसरात विविध उपक्रमांसाठी आगळ्या वेगळ्या कक्षांची रचना करण्यात आलेली आहे. येथील रूपंकर संग्रहालयात भारतातील शहरी, ग्रामीण, आदिवासी यांसारख्या विविध भागातील ललित कलाकृतींचा ऐतिहासिक संग्रह जतन केलेला आहे. धातुकाम, शिल्पकला यांसारख्या विविध कौशल्यपूर्ण कारागिरीच्या विकासासाठी इथे कार्यशाळांची सोय देखील करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो, रंगमंडल या विभागात नाट्य चळवळीच्या विकासाच्या दृष्टीने उपक्रम केले जातात. यामागे रेपर्टरी अर्थात सतत सुरू राहील अशा नाट्यप्रयोगाची संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसमोर ठरवलेल्या नाटकसंहितेनुसार नाटक करण्याऐवजी कलाकारांच्या सामूहिक आंतरक्रियेतून सतत नाट्यविकास साधला जाईल अशी कार्यपद्धती इथे स्वीकारलेली आहे. अंतरंग या बंदिस्त अर्थात इनडोर नाट्यगृहाची व बहिरंग या खुल्या नाट्यगृहाची इथे योजना देखील आहे. येथील वागर्थ दालनात भारतातील 14 भाषातील काव्य आणि कविता संग्रहांचं संग्रहालय सिद्ध केलेलं आहे. कवितांच्या छापील पुस्तकांप्रमाणेच ध्वनिमुद्रिका, ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेटचा संग्रहसुद्धा वाचनालयात संदर्भासाठी उपलब्ध केलेला आहे. भारतभवनच्या अहर्नाथ कक्षात शास्त्रीय आणि लोकसंगीताचा संगम साधला गेलेला असून वेळोवेळी येथे मैफिलींचे देखील आयोजन हे करण्यात येते. अतिथी अभ्यासकांच्या व कलाकारांच्या राहण्याची सोय येथील आश्रम या विभागात केलेली आहे. मित्रांनो, बी व्ही कारंथ यांच्यासारख्या प्रतिभावानांनी या कला केंद्राचं संचालक पद भूषवलेलं असून यामध्ये विशेषतः कारंथ यांच्या कारकिर्दीत इथे अनेक सर्जनशील प्रयोग हे करण्यात आले. एकंदरीतच मित्रांनो, समकालीन सर्जनशील कलेच्या विकासाकरिता हे कला केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, 1982 या सालामध्ये राष्ट्रीय स्तरावरील बहुविध सांस्कृतिक कला केंद्र भारतभवनची भोपाळ येथे स्थापना झाली. मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमातील आजच्या भागातील सविस्तर माहिती. पुढच्या भागामध्ये आपण माध्यमाची लोकप्रियता वाढवणाऱ्या रंगीत दूरदर्शनचं व प्रायोजित मालिकांचं आगमन हे 1982 सालामध्ये कशाप्रकारे झालं या घटनेविषयाची सविस्तर माहिती आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी व रेडिओ MPSC गुरुसोबतचा रोजचा भरपूर सारा अभ्यास करण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.